आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर। स्किल इंडिया योजनेसाठी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। अमेरिकेत ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा। सिएटलच्या न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला अनिश्चित काळासाठी स्थगिती। दिल्ली विधानसभा मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात। आणि मुंबईत सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेत माया राजेश्वरचा उपांत्य फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या आठवड्यात सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दोन्ही देशांसोबतची धोरणात्मक आर्थिक आणि तांत्रिक भागीदारी आणखी बळकट करणं यावर त्यांचा या दौऱ्यात मुख्य भर असणार आहे। राजनैतिकदृष्ट्या हा दौरा महत्वाचा मानला जात आहे। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत। पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेत ते सहअध्यक्ष या नात्यांनी सहभागी होणार असून मोदींच्या फ्रान्स भेटीतील हा सर्वात प्रमुख कार्यक्रम आहे। या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर जागतिक नेते चर्चा करणार आहेत। एआयचा नैतिक विकास, उपलब्धता आणि त्यामधील नवोन्मेष अशा पैलूंवरही या परिषदेत चर्चा होणार आहे। मोदींच्या या दौऱ्यात ते फ्रान्सच्या नेतृत्वाशी संरक्षण, व्यापार, ऊर्जा सहकार्य इत्यादी मुद्द्यांवर तसंच द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात चर्चा करतील। तसंच मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभालाही ते हजेरी लावणार आहेत। फ्रान्सची भेट आटोपून 12 फेब्रुवारीला ते अमेरिकेला रवाना होतील। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर काही आठवड्यातच पंतप्रधान या देशाला भेट देत असल्यानं त्यांच्या अमेरिका दौराही फ्रान्स इतकाच महत्वाचा मानला जात आहे। कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। या योजनेसाठी 2022-23 ते 2025-26 या वर्षांकरता केंद्रानं 8,800 कोटी रुपये मंजूर केले आहेत। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। मागणीवर आधारित कौशल्य विकासावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असून गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार असल्याचं वैष्णव म्हणाले। स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचा कार्यकाळ 31 मार्च 2028 पर्यंत वाढवण्यासही केंद्रानं मान्यता दिली आहे। स्वच्छता कामगारांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेच्या कामात सुधारणा करण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल असं वैष्णव म्हणाले। राज्यसभेत काल लैंगिक गुन्ह्यांमध्ये मुलांच्या संरक्षण सुधारणा विधेयक म्हणजेच पॉक्सो कायद्यात सुधारणांसाठी खासगी सदस्य विधेयक विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर करण्यात आलं। त्यावर सभागृहात सर्वसमावेशक चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ फौजिया खान यांनी हे विधेयक मांडलं। अंमली पदार्थांचं सेवन, डिजिटल शोषण आणि बालगुन्ह्यांच्या वाढत्या घटना नोंदवल्या जात असून पॉक्सोच्या नोंदणीकृत प्रकरणांच्या संख्येत गेल्या 6 वर्षात 94.47% वाढ झाल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं स्पष्ट केलं आहे। नोंदणीकृत प्रकरणांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचली असल्याचंही खान यांनी नमूद केलं। या कायद्यामध्ये पीडित केंद्रीत सुधारणा आणून या वाढत्या आव्हानाला तोंड देण्याचा विधेयकाचा उद्देश आहे। भाजपचे खासदार डॉ राधामोहनदास अग्रवाल यांनी चर्चेत सहभागी होताना सरकारनं यासंदर्भात 2015 पासून 901 खिडकी केंद्र सुरू केल्याचं सांगितलं तर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी पोर्नोग्राफीशी मुलांचा संपर्क रोखण्यासाठी कायदेविषयक बदल करण्याची गरज असल्याचं नमूद केलं। तत्पूर्वी सभागृहात कृत्रिम बुद्धिमत्ता विधेयक 2023 सादर झालं। कामाच्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि अंमलबजावणीसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या हक्काचं संरक्षण करणं आणि वापराचे नियमन यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं तसंच डीपफेक प्रतिबंध आणि गुन्हेगारीकरण विधेयकही सादर करण्यात आलं। लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली। हा अर्थसंकल्प देशातल्या कृषीविषयक आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली तर भाजपचे राव राजेंद्र सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा असल्याचं म्हणत कौतुक केलं। यानंतर लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। सुमारे 5 वर्षांनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 25% कपात केली आहे। काल जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात बँकेनं आधीचा 6.5% रेपो दर कमी करून 6.25% करण्याचा निर्णय जाहीर केला. महागाई कमी झाली आहे आणि 2025-26 या आर्थिक वर्षात ती आणखी कमी होण्याची अपेक्षा असल्यामुळे रेपो दर कपातीचा निर्णय घेतल्याचं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत 11 जिल्ह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. दिल्ली विधानसभेसाठी 5 तारखेला 60.54% मतदान झालं होतं. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक काल आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोचलं असता त्यांना त्यांनी घरात प्रवेश करू दिला नाही. केजरीवाल यांनी आपच्या उमेदवारांना भाजपनं लाच दिल्याचा आरोप केला होता. त्याच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. मुंबईत काल उच्च प्रतीचं कोकेन, गांजा आणि भांगेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. तसंच यासंदर्भात 4 लोकांना अटकही करण्यात आली. समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात शहा यांनी अंमली पदार्थमुक्त भारत साकारण्यासाठी सखोल तपासाच्या दृष्टिकोनाचं यशाचं हे द्योतक असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही सहिष्णुतेशिवाय कायद्याचं कठोर पालन करून अंमली पदार्थांचा व्यापार नेस्तनाबूत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिएटलमधील न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या कार्यकारी आदेशाला अनिश्चित काळासाठी स्थगित केलं आहे. संविधानासंदर्भात धोरणात्मक डावपेच खेळण्यासाठी कायद्याला डावलण्याचा प्रयत्न असल्याची टीका न्यायालयानं ट्रम्प यांच्या आदेशासंदर्भात बोलताना केली आहे. यापूर्वी मेरीलँडच्या न्यायालयानंही अशाच प्रकारचा निर्णय दिला आहे. संविधानाशी धोरणात्मक डावपेच खेळले जाऊ शकत नसल्याचं नमूद करून जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या नियमात बदल करण्यासाठी संविधानात सुधारणा करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मार्च 2020 पासून बेकायदेशीररित्या देशात राहणाऱ्या 7 बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले 7ही जण गेल्या 5 वर्षांपासून मुंबईतल्या चेंबूरच्या माहूल भागात राहत होते. त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. तसंच त्यांनी बांगलादेशी असल्याचं कबूल केलं आहे अशी माहिती आरसीएफ पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांनी दिली. ढाकाच्या उच्चायुक्तांनी केलेल्या नकारात्मक विधानांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून भारतानं त्यांना समज दिली आहे. यासंदर्भात बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भारताचं नकारात्मक चित्रण करणारी वक्तव्य करणं खेदजनक असल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटलं आहे. भारत बांगलादेशबरोबर सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर संबंध ठेवू इच्छितो, ज्याची अलिकडच्या उच्चस्तरीय बैठकांमध्येही अनेक वेळा पुनरावृत्ती झाली असल्याचं रणधीर यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हटलं आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल, मुष्टीयुद्ध आणि तिरंदाजी खेळांमध्ये काल विविध राज्यांनी चमकदार कामगिरीचं प्रदर्शन केलं. महिला मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या दिव्या पवारनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं, तर उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीनं लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रानं गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. पुरुषांच्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात केरळनं उत्तराखंडचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुंबईत सुरू असलेल्या LNT टेनिस स्पर्धेत माया राजेश्वरननं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 15 वर्षीय मायानं उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मेई यामागुची हिचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव केला. भारताची एकमेव खेळाडू असलेल्या मायाची आज उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या खेळाडूशी लढत होणार आहे. महिला दुहेरीत प्रार्थना ठोंबरे आणि अरिनी हार्टोनो यांनी एडन सिल्वा आणि अनास्टेशिया टिखोनोवा यांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. स्किल इंडिया योजनेसाठी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. अमेरिकेत ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा. सिएटलच्या न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला अनिश्चित काळासाठी स्थगिती. दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात. आणि मुंबईत सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेत माया राजेश्वरचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.